हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे शमयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज सांगणार आहेत.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एके वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी मला स्वामीजींच्या घरी जाण्याचा सुयोग आला. मी त्यांच्या घराची बेल वाजवली. आईने मला दरवाजा उघडला. आई आज विशेष प्रसन्न आणि छान दिसत होत्या. त्यांनी लाल रंगाची जरीची साडी नेसली होती. आंबाड्यावर फुलाची वेणी घातली होती. कानातल्या कुड्या चमकत होत्या. जा आज जा मी आलेच आई म्हणाल्या. मी देवघराच्या खोलीच्या दारात उभी राहिले. स्वामींनी आत ये म्हणून मला सांगितले. आत गेल्यावर मला समोरच एक पूजा केलेली दिसली. एका चौरंगाला केळीचे चार खुंट लावलेले होते. मध्ये एका कलशात वडाची फांदी होती. त्या फांदीला हळद कुंकू फुले वाहिलेली होती. या पूजेसाठी त्यांनी जरीची साडी नेसली होती हे आता माझ्या लक्षात आले. स्वामीजींना उत्सुकतेपोटी मी विचारले, आई अजून पूजा करतात का? स्वामीजी म्हणाले, हो तर सरलाताई अजूनही पूजा करतात. ही धार्मिक व्रतवैकल्यही महत्वाची आहेत. त्यामागील भाव महत्वाचा आहे. मी स्वामीजींना विचारले, मीही पूजा करते, त्यामागे कोणता भाव ठेवायला हवा? स्वामीजी बोलू लागले, आपल्या पतीला मुक्ती मिळेपर्यंत जन्मजन्मी त्याची साधना निर्विघ्न होण्यासाठी त्याला आयुष्य लाभावे या भावनेने पूजा करावी. स्वामीजींचा उपदेश ऐकता ऐकता माझे भाव भरून येऊ लागले. मी उठून पूजेच्या चौरंगापाशी गेले. आईने केलेल्या पूजेची मी पूजा करू लागले. हळद कुंकू लावून तेथील टपकातील फुले वाहिली, दक्षिणा ठेवली. आईंच्या पूजेची पूजा करताना मला अतिशय भाग्यशाली वाटत होते. मग मी नमस्कार करू लागले. मी पूजा करत असतानाच आई तेथे आल्या. आईनाही मी नमस्कार केला. स्वामीजी हे सर्व पाहत होते. ते म्हणाले, पैसे कशाला ठेवतेस? मी म्हणाले असू देत दक्षिण आहे ती. नंतर मी स्वामीजींसमोर जाऊन बसले. स्वामीजींनी मला विचारले खरोखरच देव भेटला तर त्याला काय देशील ग, खरंच देव आला तर त्याला द्यायला काय आहे माझ्याजवळ. ह्या विचाराने मला एकदम रडू कोसळले. माझे रडणे पाहून सरला आई जवळ आल्या, वाकून माझ्या पाठीवरून हात फिरवू लागल्या. मी कसे बसे स्वामीजींना म्हणाले माझ्याजवळ काहीच नाहीये देवाला देण्यासाठी. चटकन स्वामीजी म्हणाले हा भावच त्याला दे, त्याला दुसरं काही नको असत. साक्षात देवच मला विचारत होता आणि मी मात्र काल्पनिक देवाचा विचार करत होते असे मला आज विचार करताना वाटते. माया अपार्टमेंट मधील सायंकाळचे केंद्र झाल्यावर स्वामीजींना आणि सरलाईंना सर्व साधक नमस्कार करत होते. थोड्याच वेळात बरेचसे साधक नमस्कारानंतर गेले. उरलेल्या अगदी थोड्या साधकांचाही नमस्कार झाला. सद्भक्त नीलाताई देशमुख आणि मी असे उरलो. आम्ही नमस्कारासाठी पुढे आलो. नीलाताईंनी स्वामीजींना नमस्कार केला. त्या दिवशी स्वामीजींनी सगळ्यांना स्वतः प्रसाद दिला होता. नीलाताईच्या नमस्कारानंतर तिला पेढ्याचा शेवटचा तुकडा प्रसाद म्हणून स्वामीजींनी दिला. आज शेवटचा नमस्कार मी केला. स्वामीजींनी माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला. आता प्रसादाच्या वाटीत पेढ्याचा थोडासा चुरा राहिला होता. काही कण म्हटले तरी चूक नाही. मी प्रसादासाठी हात पुढे केला. माझ्या हाताकडे आणि प्रसादाच्या रिकाम्या भांड्याकडे बघत स्वामीजी म्हणाले हिला प्रसाद द्यायला हवा नाही का. सरलाही आमच्याकडेच बघत होत्या. त्या पटकन म्हणाल्या आणते हा प्रसाद आणि घरात गेल्याही. इतक्यात नीलाताई पुढे आली. वाटीत डोकावत म्हणाली आहे कंधर प्रसाद, पुरेल तिला. स्वामीजींनी वाटीतील कण गोळा केले आणि प्रसादाचे कण माझ्या हातावर ठेवले. नंतर स्वामीजी म्हणाले स्वामींना दिलेले थोडासा प्रसादही पुरतो. सद्गुरूंची प्रसन्नता हाच खरा प्रसाद. ती मिळवण्यासाठी सारे जीवन व्यतीत करावे. स्वामीजींच्या वाक्याने आम्हा संतर्मुक केले. इतक्यात आई पेढे घेऊन आल्या. मी आईनाही नमस्कार केला. आईनी मला प्रसाद दिला. स्वामीजी म्हणाले सरलाताई बघा कशी या वयातही लगेच प्रसाद आणण्यास गेल्या, याला क्षिप्रसारिता म्हणतात. स्वामीजी आम्हास पुढे म्हणाले एका साधकाला सुद्धा प्रसाद नाही हे सरलाताईला अजिबात पटत नाही, तिचा सेवाभाव काही निराळाच. परमार्थ करणे म्हणजे संसारातही बारीक सारीक कामातही दक्षता घ्यायची असते हे आईंच्या सहवासातून मला उमजू लागलं. या बाबतीतला एक प्रसंग ठळकपणे आठवत आहे. आई दुपारी जेवण वगैरे उरकून क्वार्टर बसल्या होत्या. त्यांना कोणाला फोन लावायचा होता. मी त्यांना म्हणाले मी लावून देते फोन. मी पटकन उठले, फोन पाशी गेले, रिसेवर उचलला. त्या मला थांबवत म्हणाल्या अगं नंबर कुठला फिरवायचा ते लक्षात आले का, नाहीतर तो आधीच लिहून घे मग फिरव, नाहीतर नंबरही चुकेल आणि फोनही वाया जाईल. मी हो म्हणाले. उत्साहाच्या भारात होणारी चूक माझ्या लक्षात आली. मी नंबर लिहून घेऊन फिरवला. आपल्या धांगडपणामुळे छोट्या छोट्या होणाऱ्या चुका अथवा उणीवा कशा टाळाव्यात हे त्यांनी मला प्रेमाने शिकवलं. स्वामीजींची आणि आईंची सेवेची छोटी छोटी कामे करावीत असे मला खूप वाटे. त्या सेवेत काही न्यून राहिले किंवा चूक झाली तर मात्र वाईट वाटे आणि भीतीही वाटे. कधी कधी मी आईंची नखे कापून द्यायची. नखं कापताना काही हलक्या गप्पा गोष्टी व्हायच्या. अनिकेतची नखे तू कापतेस का, आईने विचारले. हो मीच कापते पण तो फार चोळगूळ करतो, मला वाटते त्याला लागेल. त्याच वेळी नेमके नखं कापताना आईंच्या तोंडून आई ग असा अस्फुट उद्गार निघाला. मी घाबरले, विचारले काय झालं आई, खूप दुखलं का. मी त्यांचं बोट किंचित फिरवून नखं कापण्याचा प्रयत्न करत होते. त्या समजुतीच्या स्वरात म्हणाल्या नाही ग फार, ते बोट दुखतच हल्ली. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली होती पण मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी सांभाळून घेतलं. त्यांनी कसलीही नाराजी दाखवली नाही. सेवा आणि क्षमा यांचे अंतिम टोक सरलाताईंनी गाठले आहे हे माझ्या लक्षात आले. सरला यांच्याकडे दुपारी मी कधी कधी बसायला जात असे. आई विश्रांतीसाठी बाहेरच्या कॉर्टवर पडत, कुणी आले गेले तर दार उघडायला मी बसत असे. एकदा दुपारी एका लग्नाला जाऊन तशीच मी आईंकडे गेले. माझी साधी साडी, एकही दागिना अंगावर नाही, ही अवस्था बघून आईच उठपुटल्या. मला म्हणाल्या, अगं लग्नाला न गेली होतीस मग अशी कशी गेलीस? जरीची छान साडी नेसायचीस, एखादा दागिना घालायचास, थोडीशी हौस करावी, योग्य ठिकाणी योग्य असे राहावे असे त्यांना वाटे. एकदा मी नवीन बांगड्या केल्या होत्या, त्या बांगड्या आईंनी प्रथम घालाव्यात असे मला वाटत होतं. मी बांगड्या घेऊन त्यांच्याकडे गेले, त्या बांगड्या त्यांनी घालाव्यात असे मी त्यांना विनवले. त्यांचा हात हातात घेतला, बांगडी हातात घालण्याचा प्रयत्न करू लागले. तोच त्यांनी माझा हात दुसऱ्या हातात घेऊन माझ्या हातात बांगडी घातली. मला म्हणाल्या, छान आहेत हा बांगड्या, तुला शोभत आहेत. आईंच्या सहवासात राहावे तस तसे त्यांचे अत्यंत संवेदनाशील अंतःकरण अधिकच उलगडत होते. दुपारी बसण्याच्या वेळी आई मुद्दामून आम्हाला प्रसाद म्हणून काही खाऊ खाण्यास देत असत. एकदा मला जाण्यास 2-4 मिनिटे उशीर झाला. आईने मला त्या दिवशी काहीही विचारले नाही. त्यांनी प्रेमाने नेहमीप्रमाणे स्वागत केले, म्हणाल्या, ये ग आत ये. मी म्हणाले, आज 5 मिनिटं उशीर झालाय, अनिकेतला बरं नाहीये. आई म्हणाल्या, काय झालंय त्याला? मी म्हणाले, ताप आलाय. आई बोलू लागल्या, अगं मग निरोप करायचा होतास तसा निरंजनाकडे, तू कशाला आलीस त्याला बरं नसताना? असू दे आता, मी आलेच आहे तर बसते. मी म्हणाले, नाही नाही, तू आत्ता घरी जा, त्याला काय वाटेल आपली आई आपल्याला बरं नसताना सोडून गेली. त्याच्या मनात कायमचं राहील ते, मुलांना अशा वेळी जपलेलं बरे, तू पुढच्या वेळेस ये, असे म्हणून त्या आत गेल्या. एक वाटी माझ्या हातात दिली, आजचा प्रसाद मला आठवणीने दिला. मग मला त्या म्हणाल्या, जा आता लवकर घरी. सरलाईंचे स्त्री मनाचे म्हणून पदर उलगडून बघताना त्यांच्या हळूवार मनाची अशी कल्पना येते. दुपारी 12 दरम्यान आम्ही काही जणी स्वामीजींच्या खोलीत बसलो होतो. स्वामीजी आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होते. इतक्यात खोलीत आई आल्या. तुमच्या दोघांच्या सहवासात आम्हाला फार आनंद वाटतो, राधिकाताई म्हणाली. होय स्वामीजी, आम्ही राधिकाताईच्या होकारात आमचा होकार मिसळला. स्वामीजींच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव पसरले. माझ्या की सरलाताईच्या? स्वामीजींनी विचारले. आम्ही या प्रश्नावर भुसकाळ्यात पडलो. सरला आई गोड हसत म्हणाल्या, मुली काय उत्तर देणार या प्रश्नाचं, तुमच्यामुळेच आनंद होतो त्यांना. खरंच तुमच्या दोघांमुळे आनंद होतो, राधिकाताई पुन्हा सांगू लागली. मुली सरलाताई तुम्हाला फितूर आहेत, तुम्ही त्यांना खाऊपिऊ घालताना त्याचा हा परिणाम आहे, स्वामीजी हसत म्हणाले. मग 2-1 मिनिटे थांबून गंभीरपणे म्हणाले, स्वाभाविक आहे, संतांच्या सहवासात आनंद आहे, त्यांच्या सहवासात हळूहळू विवेक जागृत होतो, त्यांच्या स्मरणाने विकार दूर पडतात. मला हे ऐकून एकदम भरून आलं. मी स्वामीजींना म्हणाले, तुम्ही आम्हाला अगदी आई वडिलांप्रमाणे वाटता. यावर स्वामीजी म्हणाले, आई वडील जन्माला घालतात, संत जन्मा मारण्याच्या फेऱ्यातून सोडवतात. तेथील अम्मा भगिनींना हे ऐकून खूप आनंद झाला. सरलाताई खूप प्रेमाने स्वामीजींकडे बघत होत्या. श्रीकृष्णार्पणमस्तु.
पंकज अभंग सांग.
देव भावा माझा जीवी चावी सावा माझा जीवी चावी सावा गुण आवडी वर्णावा रूपदृष्टी न्याहाळावा रूपदृष्टी न्याहाळावा देव भावा माझा जीवी चावी सावा देव सुंदर सावळा गळा वैजयंती माळा गळा वैजयंती माळा देव सगुण निर्गुण श्रुती धरी येले मौन श्रुती धरी येले मौन देव भावा माझे जीवी चावी सावा मकरंदारात्रंदीन एका देवाजीचे ध्यान एका देवाजीचे ध्यान देव भावा माझे जीवी चावी सावा माझे जीवी चावी सावा
आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे जात असताना आमच्या वाट्याला सध्या आलेल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, किंवा गुणात्मकरित्या काय बदल झाले तर आम्ही योग्य दिशेकडे जात आहोत हे समजेल का? ते आम्हाला न समजता आमच्या सद्गुरूंनाच समजते. इतर शास्त्रांमध्ये ध्येय हे दृश्य असते, त्याच्याकडे जाताना वाटेवर आपण योग्य चाललो आहोत याच्या खुणा एक एक करून सापडत असतात, परंतु इथे मात्र ध्येय अदृश्य आहे. मार्ग सद्गुरूंच्या कृपेने सापडला आहे, परंतु मी योग्य प्रकारे पुढे जात आहे की नाही हे समजणे आवश्यक आहे, की ते कळले नाही तरी चालते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आत्मदर्शनाचं ध्येय हे सुदूर ध्येय मानलं जातं, हे फार दूरचं ध्येय आहे. आणि हे दूरचं ध्येय फार दूर अंतराळात नसून आपल्या अंतरंगात आहे. सत्यसाई बाबांचं एक वचन स्वामीजी नेहमी सांगायचे, द लॉंगेस्ट जर्नी जर्नी विदिन, असं ते वाक्य होतं. फार दूरचा मार्ग, दूरवर चालण्याचा मार्ग आपल्या अंतर्यामी. त्यामुळे ध्येय दूरही आहे आणि ध्येय अतिशय निकट आहे. उपनिषद तदे जती तन नई जती तद दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः, असं म्हणतं. जे हालचाल करतं ते सगळं ब्रह्म आहे. तदे जती, आणि लगेच ते असं म्हणतं की तन नाही जाती, ते मुळीच हालचाल करत नाही, ते अत्यंत अचल असतं. स्थिरत्व हेच त्याचं मुख्य लक्षण आहे. ते अत्यंत दूर आहे. आणि लगेच उपनिषद असं म्हणतं की तदू अंतिके, ते आत आहे. जे दूर आहे ते खरं म्हणजे आत आहे. ते सर्वांच्याच आत आहे. तदंतरस्य सर्वस्य, आपण ज्याला आत म्हणतो त्याच्याही आत ते आहे. आणि लगेच उपनिषद असं म्हणतं की तदू सर्वस्यास्य बाह्यतः, ते सर्वांच्या बाहेर आहे. ते मनाच्या बाहेर आहे, ते चित्ताच्या बाहेर आहे, अवाक्यात नाही. आणि ते जीवाचाही जीव आहे, डोळ्याचाही डोळा आहे, कानाचाही कान आहे. ज्योतीची निज ज्योती असं त्याचं वर्णन केलेलं आहे. या ध्येयाकडे साधकाची वाटचाल चालू असते. या ध्येयाची अडचण हे ध्येय दृश्य नाही, हे ही आहेच. हे ध्येय दृश्य नाही, हे अदृश्य आहे. अदृश्यम अव्यपदेशम अव्यक्तम, असंच उपनिषद त्याच्याबद्दल म्हणत. दृश्य ध्येय आणि अदृश्य ध्येय दृश्य ध्येय हे सहसा संसारातलं असतं. संसारातली ध्येय ही दृश्य ध्येय राहतात आणि आत्मदर्शनाचं जे ध्येय आहे ते अदृष्टो द्रष्टा अमतो मनता अविज्ञातो विज्ञाता असंच आहे. ज्याला कोणीही पाहिलेलं नाही पण ज्याच्या पाहण्यामध्ये सर्व काही आहे अशाशी तन्मय होणं हे ते ध्येय आहे. या ध्येयाकडे जात असताना आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही, काहीच नाही. कारण हे जे ध्येय आहे हे ध्येय गाठण्यासाठीचा जो अभ्यास आहे तो अत्यंत वैयक्तिक आहे. कोणाला न कळता करावा लागतो असा आहे. रामकृष्ण म्हणायचे नो ध्यान करावे कोणात मनात आणि रानात. जनार्दन स्वामी हे साधना करतात आणि ते संत आहेत हे जनार्दन स्वामींच्या पत्नीलाही माहीत नव्हतं. एकनाथ महाराज जेव्हा त्यांच्याकडे गेले प्रथम जनार्दन स्वामींकडे तेव्हा पहिली भेट त्यांच्या पत्नींशी झाली आणि त्यांना आश्चर्य वाटलं की आपले यजमान आणि गुरु कसे असू शकतील. तसंही आपले यजमान कधीच गुरु असू शकणार नाहीत असं प्रत्येक स्त्रीला वाटू शकेल, पण सद्गुरु कसे असू शकतील. कारण जनार्दन स्वामी असं म्हणायचे की तू महाशिवरात्रीचा उपवास करतेस आणि शंकराच्या दर्शनाला जातेस तर स्वतःच्या पायाकडे बोट दाखवून म्हणायचे की इथं शंकर आहे इथं नमस्कार कर आणि त्यांच्या त्या डोक्यातच बसायचं नाही की यांच्या पायाशी कसा शंकर असेल, देवळात नको का जायला. कधीही साधनेला देखील न बसणारा मनुष्य असं बोलतो आहे ते साधना रात्री पहाटे अशी करत असत आणि दिवसभर त्यांचा राजकारणामध्ये जात असे, सदरेमध्ये जाऊन बसत असत. दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार होते. ते परमार्थ करत असल्यामुळं किंवा ते ध्येय स्वरूप झालेले असल्यामुळं त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनामध्ये कसलाच फरक पडलेला नव्हता. स्वामीजींना मी पाहिलेलं होतं, स्वामीजीकडे मी गेलो तेव्हा ते स्वामी माधवनाथ असताना मी त्यांना पाहिलं. बाळासाहेब वाकडे म्हणून केवळ असताना नाही, अशी काही मंडळी आहेत पुण्यामध्ये की ती त्यांच्याबरोबर टेनिस खेळली, कपडे खरेदी करण्यासाठी म्हणून त्यांच्या दुकानात जात असत, असेही लोक पुण्यामध्ये आहेत आठवणी सांगतात आणि ते बाळासाहेब वाकडे म्हणून केवळ माहीत होते. तसं माझं नव्हतं. मी स्वामीजींकडे गेलो तेव्हा ते स्वामी माधवनाथ म्हणून कार्यरत होते. त्यांना कोणी माधवनाथ म्हणत नसे तेव्हा बाळासाहेबच म्हणायचे, आम्ही बाळासाहेबच म्हणायचो. पण त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनामध्ये कुठलाच फरक नव्हता, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. जेव्हा गिराईक नसेल तेव्हा आत काउंटरच्या आत खुर्चीवर ते बसत असत, दिवे देखील मालवलेले असत. गिराईक आलं की ते दिवे लावत असत सगळे. आता आपण जे जातो लक्ष्मी रोडला किंवा तर सगळीकडे झगमगाट असतो, दिवे लावून ठेवलेले असतात. तसं त्यांचं दुकान बरोबर आहे ना सुनील, असं कधी पाहिलं नाही की सगळे दिवे लावून ते बसलेले आहेत. जेव्हा गिराईक यायचं तेव्हा गिराईक जिथं उभं असेल त्या काउंटरच्या तिथल्या ट्यूब वगैरे ते लावायचे, बाकीच्या देखील लावायचे नाहीत. आणि त्यांना कापड दाखवायचे. या कापड दाखवण्याच्या त्यांच्या जीवनामध्ये काहीही फरक पडलेला नव्हता. बाळासाहेब वाकडे ते स्वामी माधवनाथ या प्रवासाने काही फरक पडला नाही. काही मंडळी त्यांच्याशी घासाघीस करून कापड खरेदी न करता जात असत, काही मंडळी घेत असत, याच्यातही फरक पडला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांचा धंदा फार मोठ्या बरकतीला आला आणि तोच त्यांना लाभ झाला. कित्येकांना वाटतं की आपल्या पारमार्थिक पोझिशनचा लाभ व्हावा, लोकांनी आपल्याला विचारावं वगैरे, तर तसं काही त्यांच्या जीवनात नव्हतं. अगदी साधं. मी स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा मी घराच्या पासून 7-8 मिनिटं अंतरावर चालत असलेल्या माझ्या ब्रँचमधून, लक्ष्मी रोड ब्रँचला मी काम करायचो, तिथून मी वानवडीला एक आमची ब्रँच ओपन होत होती तिथं मी बदली मागून घेतली. आणि स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला गुरुपौर्णिमेचा, त्यानंतरचा 4 दिवसांनी उत्सव झाला, त्या दिवशी त्या ब्रँचचं उद्घाटन होणार होतं. माझ्या जीवनामध्ये काही फरक नव्हता. एक एम्प्लॉई म्हणून मला उद्घाटन ज्या ब्रँचचं होणार होतं तिथं जाणं आवश्यक होतं आणि कार्यक्रमाला माझं उपस्थित राहणं हे शक्य नव्हतं. आपल्या इथं येणाऱ्या एकानी, आमच्याच बँकेतल्या माझ्या मित्रांनी, माझ्या ऐवजी तिथं जाण्याची इच्छा व्यक्त केली. यांची उणीव भासू नये, कामा व्यक्तीला व्यक्ती, नगाला नग, काम करायला व्यक्ती म्हणून मी येईन, पण यांना तर बँकेने मोकळीक दिली. मोकळीक शक्य नाही. माझ्या ऐवजी कोणी गेलं म्हणून, नाहीतर मला त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसतं. ही साधी गोष्ट आहे. आपल्या जीवनात काही नाही फरक पडणार. कोणीच अपेक्षा धरू नये. परमार्थाकडे पाहण्याची ही एक अशी दृष्टी आहे की परमार्थामुळे बाकीचे सगळे जीवनातले लाभ घ्या. परमार्थ केल्यामुळे तसा करता परमार्थ नाहीये. स्वरूपानंदांच्या जीवनात काही फरक नाही पडला. अगदी ध्येय गाठल्यावर देखील त्यांचा अशक्तपणा तसाच राहिला. त्यांच्याकडे जी एक दिवसातून, सगळ्या दिवसातून 7-8 मंडळी येत असत, पावसाळ्याच्या दिवसात तर कोणीच नाही, पण एरवी 7-8 मंडळी पावसमध्ये सकाळी 1-2 आणि संध्याकाळी 1-2, तर याच्यात काही फरक पडलेला नव्हता. गुणात्मक रीतीने मात्र खूप फरक पडतो व्यक्तीमध्ये. बाह्य जीवनामध्ये बदल होण्यासाठी म्हणून आपल्याला जी बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, कार्यक्षमता दिली आहे, जी संधी असते त्या संधीचा उपयोग करून आपण ऐहिकामध्ये जे स्थान असेल ते स्थान मिळवावं. कुर्वन नैवेह कर्माणी जिजी विशेष शतम समाहा असंच उपनिषद म्हणतं. कर्म करत करत ते करावं. आपल्या कृतीप्रमाणे, योग्यतेप्रमाणे आपण ते गाठावं. ते गाठू नये असं नाही. आणि हे गाठत असताना जर ध्येय पारमार्थिक गाठलेली व्यक्ती असेल तर ती शांत झालेली असते, ती समाधानी झालेली असते. शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती यांनी त्याचं जीवन युक्त असतं. आपण आपली नेहमीची कर्म आहेत त्याच्यात काही बदल होणार नाही, पण ती समाहित त्यांनी करू शकलं तर लाभ आहे की नाही सांगा मला। जास्त शांतपणे करू शकू, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयौ अशा पद्धतीने जर आपल्याला राहता आलं तर आपलं अंतरजीवन जे आहे तर ते जीवन अधिक समृद्ध असेल की नसेल हे सांगा। बाहेरचं जीवन जसंच तसं असेल। आणि गुणात्मक रीतीने आपल्यामध्ये फरक पडतो आहे हे परमार्थ करणाऱ्याच्या लक्षात येतं। याला ग्वाही ज्याचा तो असतो, आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न झाला हे सद्गुरूंना समजण्याची गरज नाहीये, आपल्याला कळलं म्हणजे झालं। आपल्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला हे सद्गुरूंना समजण्याची गरज नाहीये, आपल्याला समजलं म्हणजे झालं। आपल्याला याचा अर्थ आपल्या आत जे सद्गुरु बसलेले आहेत त्यांना समजतं। जो आपल्या आत कॉन्शियस, प्युअर कॉन्शियस असं आपण म्हणू, कॉन्शियस जागा आहे तिथं सद्गुरु आहेत त्यांना समजतं। बाकी प्रत्येक वेळेला स्वामीजींना जाऊन विचारलं काल माझ्या मनात मत्सर निर्माण झाला तर ते तुम्हाला समजलं का, असं होऊ नाही शकत। तुम्हाला समजतं, त्याची अस्वस्थता तुम्हाला समजते, तुम्ही निर्मत्सरी झालेले आहात हे तुम्हाला समजतं, तुमच्या आत तुम्हाला त्यामुळे समाधान मिळतं आणि त्यामुळे आपण योग्य दिशेकडे चाललेले आहोत हेही तुम्हाला समजतं। आपल्याला समजल्याशिवाय काही होत नाही। माझ्या मनात येणारा एखादा विचार यांना कळणार नाही, त्यांनाही कळणार नाही, पण मलाच कळला नाही असं होत नाही। मला समाधान मिळालं किंवा मी समाधानी वृत्तीचा आहे हे एखाद्याला यांना कळणार नाही, पण मला कळायलाखेरीज राहणार नाही। आणि आपल्या वाट्याला आलेल्या जीवनामध्ये बदल होणार नाही किंवा होत नाही याचा अर्थ जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, सुख दुःख या सगळ्या जशाच्या तशाच चालू राहणार। रामकृष्ण देखील अपवाद झाले नाहीत, तर आपण अशी काय साधना करतो आणि आपण अपवाद होण्याची इच्छा धरतो, तसं शक्यच नाही। सगळ्यांना अडचणी आल्या, पांडवांना अडचणी किती आल्या, प्रत्यक्ष श्रीकृष्णांना अडचणी आल्या, त्यामुळे अडचण आपल्याला येणार नाही असं समजू नका। आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये काहीच फरक पडणार नाही बाह्यतः, अंततः अंतरदृष्टीने मात्र खूप फरक पडेल, खूपच। इतर शास्त्रांमध्ये ध्येय दृश्य असतं, त्याच्याकडे जाताना आपण योग्य चालले आहोत याचा खुणा एक एक करून सापडत असतात, तसंच परमार्थामध्ये देखील आपण योग्य चाललेले आहोत याचा खुणा आपल्याला सापडतात। हे ध्येय दृश्य नाहीये आणि इथं इयत्तांप्रमाणे पास होणं नाहीये। एक वर्ष जो येतो, जो 10 वर्ष येत राहिलेला आहे आणि जो 20 वर्ष येत राहिलेला आहे, त्याच्याकरता इथं वेगवेगळ्या उंचीची आसनं नाही मांडून ठेवली जात। सगळ्यांना एकाच सतरंजीवर बसायला लागतं। इतर ठिकाणी आहे, जो प्रोबेशनवर आहे तर तो, जो त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे तो, त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे तो, अशी सगळी साखळी सांगता येते, पाट्या देखील असतात। मग नंतर नंतर त्या पाट्या मोठ्या केबिन असं देखील होऊ शकतं। हे सगळं बाह्य जगतामध्ये आहे, इथं 20 वर्ष ज्याला झालेली आहेत तो अधिक व्यापक अंतःकरणाने असेल असावा असं मी म्हणेन. तो जरा कमी इकडे तिकडे पाहून टीका करणारा असावा, त्याला लोकांची व्यंग ते व्यंग बोलून दाखवण्याची इच्छा, कोणाचं कमी आहे त्याची चौकशी असं करण्याची बुद्धी त्याची गेलेली असली पाहिजे असं अपेक्षित आहे. तर तो ध्येयाकडे चाललेला आहे, त्याच्या मनातली स्पर्धा कमी झालेली त्याला आणि सर्वांना समजलेली असली पाहिजे. तुलनेने बाहेरून येऊन प्रथमच इथं बसलेला आहे तो बाहेरच्या गोष्टी घेऊन इथं आलेला आहे, पण इथला जो आहे तो मोठ्या भावासारखा, वडील भावासारखा किंवा वडील देखील भासावा इतका व्यक्तिमत्वाने समृद्ध असला पाहिजे. तो रडा नसला पाहिजे, अजून मला जमत नाही हेच नाही, त्याच्याऐवजी जमवणं म्हणजे व्यापक होणं, जमवणं म्हणजे उदार होणं, अशा पद्धतीने जर तो घडत असेल तर त्याचं त्याला नक्की कळतं आणि ती खूण इतरांनाही कळते. चांगला साधक देखील उठून दिसला पाहिजे, त्याचा भाव समजला पाहिजे, त्याची एकाग्रता कळली पाहिजे, तो नमस्कार करत असताना देखील उठून दिसला पाहिजे, तो श्रवण करताना देखील उठून दिसला पाहिजे, तो प्रार्थना म्हणताना देखील उठून दिसला पाहिजे. उठून दिसण्यासाठी त्याने नसावं, पण तो ज्या तऱ्हेने तयार होतोय त्याचा बाह्य खुणा देखील त्याच्यावर असतील ना, नसतील कशा, असं असूच शकत नाही. म्हणून या ज्या बाह्य खुणा आहेत, या बाह्य खुणा अद्वेष्टा सर्वभूतानां किंवा अमानित्वम अदंभित्वम अशा अंगानी आपल्या ठिकाणी सहजच येतील, त्याचा अभ्यास करणं फार अवघड आहे. पण अंतर्यामी जर शांती, फलत्यागाची शांती भरून राहिलेली असेल तर तो द्वेष कशाला करेल, तो अद्वेष्टा सर्वभूतानां होईल. अशा प्रकारे ज्याला फलत्यागाची शांती लाभलेली आहे तो मानाची कशाला, मान मिळाला नाही तर किती तडफड होते माणसाची. पण जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याचा अर्थ तो व्यापक झालाय, मग त्याला मिळतं काय, त्याला आज समाधान मिळत असतं, तो ध्येयाकडे चाललेला असतो. त्याचा प्रवास भले अंतर प्रवास न दिसणारा असला तरी हा बाह्य प्रवास आहे तो दिसतो आणि तो सद्गुरूंनाही समजतो, तो सद्गुरूंना समजल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू तशीच निवड करतात, म्हणूनच सद्गुरू निवड करतात, तशी व्यक्ती त्यांना समजते. जसं बाळासाहेब गेले पावसला, तर पावसला काही कमी लोक गेले, खूप लोक गेले, आणि प्रवचन करणारे देखील हे एकटेच गेले असं नाही, बरीच मंडळी होती की जी काही थोडी बहुत निरूपण करत होती, बोलत होती, व्याख्यानं देत होती. पण त्यांचं जे बाह्यांग आहे ते देखील सगळ्यांच्या लक्षातही येतं आणि सद्गुरूंच्याही लक्षात येतं, स्वतःच्याही लक्षात येतं. जसं आपण चरित्र ग्रंथात वाचतो स्वामीजींच्या, की जसा जसा काळ पुढे सरकायला लागला तशी आपली शांती आता भंग पावत नाही असं बाळासाहेबांच्या लक्षात यायला लागलेलं होतं. आपण कर्म करत असताना भक्तीपूर्वक ती कर्म होत आहेत असं त्यांचा कटाक्ष आता सुरू झालेला होता. अधिक मार्द, अधिक सरलता अशी त्यांच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये व्यक्त होऊ लागलेली होती. आपण कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या फळाकडे लक्ष न देण्याची प्रवृत्ती त्यांची वाढलेली होती. वाचलं की नाही स्वामीजींचं चरित्र हे त्यांचं त्यांनाही कळलेलं होतं आणि त्यांच्या सद्गुरूंनाही कळलेलं होतं. त्यामुळे हे समजतं. आता उठणारा एक तरंग कळला नाही तरी त्या अशा अनेक तरंगांमुळे तुमचा चेहरा बनतो. स्वामीजी म्हणायचे फेस इज अन इंडेक्स. रागीट मनुष्य सतत रागावत राहिल्यामुळे तुम्हाला आला की कळतं की हा बहुतेक रागीट आहे, काही खरं नाही, जरा जपून रहा. त्याच्या चेहऱ्यावर देखील ते उमटलेलं असतं. लोभी मनुष्य चेहऱ्यावर देखील उमटतो, त्याची चिन्ह देखील आहेत. मनातलं लपवत बोलायचं असेल तर सहज डोळे मिचकावत बोलतो माणूस. म्हणून जर एखादा डोळे मिचकावत तुमच्याशी बोलत असेल तर त्याच्या मनातलं लपून तो खोटं तुमच्याशी बोलतोय हे तुम्हाला कळतं. उलट्या आणि सुलट्या दोन्ही खुणा आहेत. तुमच्या डोळ्यात पाहून बोलतो पण तुमच्याशी बोलतो पण दुसरीकडे नजर आहे असं असेल तर त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही असा अर्थ आत्ताच्या सायकोलॉजीमध्ये देखील आहे. आणि पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्द पाठी. तुमच्याशी एक व्यक्ती बोलतीये तर तुमच्याकडे बघून बोलतीये, त्याच्याऐवजी इकडे बघून म्हणजे त्याचे पाय दुसरीकडे आहेत आणि तुमच्याकडे ती पाहत असेल तर तुमच्यापासून लवकर तिला निघून जायची इच्छा आहे असा अर्थ असतो. हे जे वागण्याच्या खुणा आहेत या वागण्याच्या खुणा तशा संतत्वाच्याही वागण्याच्या खुणा आहेत. ते बसले आणि त्यांच्या समोर तुम्ही आलात तर एक्सरे मशीनच्या समोर तुम्ही आल्यासारखं आपल्याला जणू यांनी सगळं हेरलं असं तुम्हाला वाटेल. आपल्याला भीती वाटते की आपला स्वभाव यांना समजला. ते तुमच्या जीवचैतन्याकडे पाहत असतात आणि त्या जीवचैतन्याकडे सलगी करून पाहत असतात. त्यांचा कुठला हेतू नसतो तुम्हाला जाणण्याचा, ओळखण्याचा. तुमचं भलं मोठं मागचं जाणून ते काय करणार असा कचरा गोळा करण्यात त्यांनाही रस नसतो. त्यामुळे ते तुमच्याकडे पाहतात, तुम्ही समजता त्यांना. त्यामुळे सद्गुरूंना समजतं का? समजतं. सद्गुरू आत्मभावाने पाहतात पण तसा आत्मभाव अंतर्यामी असलेला शिष्य असतो तो सद्गुरूंना विशेष रीतीने कळतो. म्हणून पहिल्याच भेटीत अनुग्रहाच्या वेळेला माझ्यापाशी आतापर्यंत जे काही गुरु परंपरेने आलेलं आहे ते मी तुम्हाला या क्षणी देतो आहे असं स्वामीजी म्हणाले. तर तुम्ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल जोमानी करा असं मी म्हणे. आणि ही वाटचाल करत असताना आपलं जे बाकीचं जीवन आहे ते जीवन सुधारण्यासाठी ती नसावी. ते पर्यायाने म्हणजे त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून तुमचं वर्तन सरळ झाल्यामुळे तुम्हाला जो फायदा झाला तशा प्रकारे होवो. पण कधी कधी कोणाकोणाची परमार्थाबद्दल पॉवर म्हणून अशी इच्छा असते की अशी शक्ती मिळवीन की मग सगळे आपलेसे होतील, मग त्या शक्तीचा वापर करून मी यशस्वी होईन. तशा प्रकारे हा अहंतेचा भाग झाला. याला थारा देऊ नये. तुमचं सरळ जीवन जे नेहमीचं आहे त्याच्यात तसा फरक पडणार नाही, तुमच्या आंतरव्यक्तीमध्ये फरक पडेल शांती समाधानाच्या अंगाने. तीही अडचणीप्रमाणे कधी भंगेल, तुम्ही परत तिच्यावर विजय मिळवाल, असं सगळं चालू राहील. अंततः ते तुम्हाला समजेल, तुमचं समाहित झालेलं मन समाजाला समजावं. तुम्ही व्यापक आहात तुमच्या अवतीभोवतीच्या मंडळींना आणि सद्गुरूंना समजतं. उंची ज्याला प्राप्त झालेली आहे असा साधक सद्गुरूंना समजतो, त्यामुळे स्वतःलाही समजतं, इतरांनाही समजतं, सद्गुरूंनाही समजतं. आपण योग्य दिशेने जात आहोत आणि योग्य मार्गाने आपण प्रगती करत आहोत याला आपलं ग्वाही मन असतं आणि पालीच्या गणिताप्रमाणे साधकाचं चालू असतं. पण त्याच्यामध्ये देखील पुढे जाण्याचाच भाग असतो. त्याच्या प्रकृतीला प्रवृत्तींना आळा घालत, वळण देत, वळण लावत तो साधना करत असल्यामुळं त्याचा वेग कमी असल्यासारखा त्याला वाटतो. पण हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मेशनला जेवढा वेळ लागणार, जन्मजन्मांची आणि याही जन्मातली कर्म, त्याच्यातून प्राप्त झालेलं आपलं मन बुद्धी काय जे आहे ते, त्याच्यामध्ये पडणारा फरक, याच्याकरता जो वेळ द्यायला लागतो तो मात्र द्यायला लागेलच, याच्यात काही शंका नाही. ये अमृता अभंग म्हण.
दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरण आलो मी पाया. भवभ्रमा तुम्ही काढी त्वरे यादिनासी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी. अनंत पराधी मी सत्य आहे म्हणून तुझा दास होऊ इच्छित आहे. तुझं वीण हे दुःख सांगू कुणासी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी. मतिहीन परदेशी मी एक आहे, तुझं वीण जगी कोणी प्रेमे न पाहे. जननी जनक इष्ट बंधू तुमजसी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी. जगत सारा दुसरे सर्व वाव अखंडित तव पायी मज दे ठाव. विषापरी विषय वाटो मनासी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। तव आत्मेसी पाळील जो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे। म्हणून अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करतो तुझा पादुकांसी। किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे चुकवील पेणे। नको दूर लोटू चरणी थारावे मजसी नमस्कार करतो तुझा पादुकांसी। सुवर्णासी सोडून कांतीन राही सुमनासी न सोडी सुवास पाही। तैसा मी राहीन निरंतर तुझा सेवेसी नमस्कार करतो तुझा पादुकांसी। कलावंत भगवंत अनंत देवा मन कामना पुरवी दे अखंड तव भक्ति मेवा। कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी नमस्कार करतो तुझा पादुकांसी। नमस्कार करतो तुझा पादुकांसी। नमस्कार करतो तुझा पादुकांसी।
हरि हरि बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। शरीर ज्ञान देव तुकाराम शरीर ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।